कार्य, ऊर्जा आणि शक्ती हे शब्द आपण आपल्या दैनंदिन जीवनात विशेष काळजीपूर्वक वापरत नाही. या तिन्ही शब्दांचा अर्थ जरी सारखाच असला तरी देखील विज्ञान विषयातील या शब्दांचा निगडीत संकल्पना मात्र वेगवेगळ्या आहेत. म्हणूनच त्यांचा वापर अतिशय काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे. चला तर मग शक्ती हे प्रकरण आपण आपल्या शंका निरसण्यासाठी अभ्यासू. आपण आपल्या दैनंदिन जीवनात ऊर्जा, कार्य, शक्ती हे शब्द वापरत असतो. या शब्दांचा अर्थ जरी समान वाटला तरीसुद्धा खरं तर कार्य करण्याचा दर म्हणजेच शक्ती. शक्ती ही कार्याशी निगडीत असते.